चीनीमंडी.com पॉडकास्ट।
खरा मित्र, मालदीवनं दिली भारताला उपाधी, साखरेसह इतर आवश्यक वस्तू भारतातून थेट मालदीवमध्ये। कोरोना संकटात भारतानं असंख्य देशांना मदत केली आहे। अलीकडेच भारतानं मालदीवला साखरेसह इतर आवश्यक वस्तू देऊन त्यांना सहकार्य केलं। मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सालिह यांनी सांगितलं की भारतानं कोरोनाच्या महामारीत मोठी मदत करून भारत आमचा खरा मित्र बनला आहे। भारताकडून उपहार रूपानं दिलेल्या 580 टन आवश्यक वस्तूंचा एक टप्पा मंगळवारी भारतीय नौदलाच्या जहाजातून मालदीवमध्ये पोहोचला। शिपमेंटमध्ये 200 टन तांदूळ, 140 टन कणिक, 80 टन साखर, 120 टन मटर, 26 टन कांदा आणि 14 टन बटाटे यांचा समावेश आहे। राष्ट्रपती सोलिह यांनी सांगितलं की कोविड-19 संकटादरम्यान भारतच मालदीवचा खरा मित्र बनला आहे। या आव्हानात्मक पार्श्वभूमीवर आवश्यक साहित्य पुरवठा भारतानं केला। आमची मैत्री आणि उदारतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतातील लोकांना आमच्याकडून धन्यवाद। कोविड-19 महामारीदरम्यान यापूर्वी भारतानं 3 महिन्यांसाठी आवश्यक औषधंही दिली होती।